Okay, Mark chapter 7, if you would, this morning.
Mark Luchuotman, it's a satellite day, at Sakai.
And we're going to read, and then ask. I'm going to ask for God's help. But we will first read the first 13 verses of Mark chapter 7.
पहिले 13 वचन आपण बघणार आहोत.
So, maybe I'll read the entire first and then have you read it. I think that's all right. Okay, Mark chapter 7, verse 1. Now, when the Pharisees gathered to him with some of the scribes who had come from Jerusalem, they saw that some of his disciples ate with hands that were defiled, that is, unwashed. For the Pharisees and all the Jews do not eat unless they wash their hands, holding to the tradition of the elders. And when they come from the marketplace, they do not eat unless they wash. And there are many other traditions that they observe, such as the washing of cups and pots and copper vessels and dining couches. And the Pharisees and the scribes asked him, "Why do your disciples not walk according to the tradition of the elders, but eat with defiled hands?" And he said to them, "Well did Isaiah prophesy of you hypocrites, as it is written, 'This people honors me with their lips, but their heart is far from me. In vain do they worship me, teaching as doctrines the commandments of men.' You leave the commandment of God and hold to the traditions of men." And he said to them, "You have a fine way of rejecting the commandment of God in order to establish your tradition. For Moses said, 'Honor your father and your mother,' and whoever reviles father or mother must surely die. But you say, 'If a man tells his father or his mother, whatever would have been gained, whatever you would have gained from me as korban, that is given to God, then you no longer permit him to do anything for his father or mother, thus making void the word of God by your tradition that you have handed down, and many other such things you do.'"
Mark 7:1-13. तेव्हा परुषी व येरुश्लेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्यांच्याकडे आले. त्यांनी त्याचा काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे धुतलेल्या हातांनी जेवताना न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परुषी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवित नाहीत. बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवित नाहीत. आणि प्याले, घागरी, पितळ्याची भांडी धुणे व असलेल्या बऱ्याच दुसऱ्या रूढी ते पाळतात. यावरून परुषांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, "आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाही?" त्याने त्यांना उत्तर दिले, "तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, 'हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून ते शिकवित नाहीत. ते असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकून राहता." आणखी तो त्यांना म्हणाला, "तुम्ही आपल्या संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याची छान मार्ग शोधून काढला आहे. कारण मोशेने सांगितलं आहे की तू आपला बाप व आपली आई ह्याचा मान राख, आणि जो कोणी आपल्या बापाचा किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, 'जे मी तुम्हास पोषण्यासाठी द्यावायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केलेले आहे,' तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काहीही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायाला चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता." प्रार्थना करूया.
जीसस, थँक यू सो मच फॉर दिस डे दॅट यू हॅव गिव्हन टू अस टू स्टडी युअर वर्ड, to learn from you, to bow our knees once again to your authority and your rule in our lives. And Lord, as we consider this passage this morning, I pray that you would help us to truly make the word or submit to the word of God as supreme in our lives, because it is sufficient. It does not need anything else added to it to make it more powerful. Indeed, anything that is added to it robs it of its power, at least its power in the life of those who seek to add to the word of God. Similarly, taking away from it minimizes its authority in our lives. So Lord, help us not to turn to the right or to the left, but to cut the word straight. And I pray that you would help me. Lord, this has been a great time these last few days looking at your word, and I've been so grateful for the attention of everyone who's been here, for the interest, for the hunger for the word of God that I've seen exhibited amongst those who are here. And Lord, I'm feeling a little bit right now, just a little bit weary physically. And so I just ask for your special help this morning, that you would help me to be able to really build up your people. And Lord, that you would strengthen me. And most of all, Lord, that you would hide me behind your word, that the Holy Spirit would be the true teacher here this morning, and that you would make your word efficacious in the lives of all of us here today, including the one who has the privilege of opening your word. And Jesus, we pray these things in your name.
Amen.
Amen. Back in the early 1970s, John Stott wrote a significant book called Christ the Controversialist.
आणि 1970 साली जॉन स्टॉट यांनी एक फार महत्त्वाचं पुस्तक लिहिलं की येशू ख्रिस्त जो भरपूर विचार विनिमय प्रश्न घेऊन येत होतो.
And the book traced a number of about 10 instances where Jesus clashed with the religious leaders of his day.
आणि त्या पुस्तकामध्ये 10 जणू काही घटना आहेत जिथे येशू त्या काळाचे धार्मिक पुढारी जे आहेत त्यांच्यासंगती त्याचं आमना सामना झालेला
आहे. And the stress of the book highlighted that in each of those areas where Jesus clashed with the leaders of his day, it had to do with a fundamental aspect of what true religion is.
आणि मग त्या लेखकाने असं मग एक निष्कर्ष काढला की हे 10 जे आमने सामने झाले येशू आणि धार्मिक पुढाऱ्यांसंगती त्याचं एक मूलभूत कारण किंवा एक मूलभूत मुद्दा हा होता की येशू खरी धार्मिकता काय आहे हे त्यांच्या समोर मांडत आहे.
Of course, we would use now the word true Christianity.
आणि आपण खरं ख्रिस्तीत्व आज आपण वापरतो तो शब्द.
But Jesus entered into this controversy before Christianity came to be as we know it.
आणि आज आपण जसं ख्रिस्ती धर्म पाहतो त्याच्या अगोदर येशू अशा प्रकारच्या आमना सामन्याला तोंड देत होता आणि खरं धार्मिकता बद्दल त्याचा लढा होता.
But these controversies get at the root of what is at the root of true Christianity versus false religions that claim to be Christian.
आणि आज आपला जो लढा आहे की खरं ख्रिस्तीपणा आणि मग जे खोटे धर्म आहेत त्याचे मूळ येशू आणि ते धार्मिक नेता जे आहेत त्यांच्या संभाषणामध्ये होतं की खरी धार्मिकता काय.
And we deal with fundamental questions, and I have a few of these listed for you in the introduction to the notes.
आणि तुमचे जे हस्तपत्रिका आहे तिकडे काही मूलभूत प्रश्न जे आहेत ते मी मांडलेले आहेत.
And I asked Stephen for a little bit more time this morning for this particular session.
आणि ह्या सत्रामध्ये थोडंसं जास्त वेळ आपण घेणार आहोत.
Because there's a lot of historical detail.
कारण भरपूर ऐतिहासिक माहिती अशी आहे.
Of course, I love history.
आणि मला इतिहास आवडतो.
But this is one of those cases where the historical detail that we want to talk about forms a necessary background of what we're going to actually see in this passage.
आणि ह्या अध्यायामध्ये ऐतिहासिक जी पार्श्वभूमी आहे ती फार महत्त्वाची आहे समजून घेण्यासाठी.
So it'll be a little while before we actually get to Mark 7.
आणि म्हणून ही ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत पाहत आपण थोडा वेळ घेणार आहोत अध्यायामध्ये येण्यासाठी.
But we will get there.
पण आपण येणार आहोत त्या अध्यायामध्ये.
If you look at the introduction, you have several of these questions.
आणि तिथे सुरुवातीला तुम्हाला भरपूर असे इथे प्रश्न मी विचारलेले आहेत.
For example, in Mark 12,
मार्क 12 मध्ये
in Jesus' debate with the Sadducees,
येशू आणि सदुकी यांच्यामध्ये जो आमना सामना झाला,
the question is religion natural or supernatural?
तिथं प्रश्न असा होता की हा हे जे धार्मिकता जी आहे ती फक्त नैसर्गिक आहे किंवा दैवी काहीतरी आहे त्याच्यामध्ये.
Later on in a controversy with the Pharisees in John 5, who believed that merely by possessing the scriptures they had eternal life.
आणि मग योहान 5 मध्ये असा आमना सामना आणि ह्या मुद्द्यावर त्यांची चर्चा झाली की फरुशी म्हणत होते की आमच्याकडे शास्त्र आहे त्याच्यानेच फक्त वाचनानेच आम्हाला अनंतकालिक जीवन आहे.
Gets to the question of is scripture an end in itself or a means to an end?
मग तिथं प्रश्न काय आहे की शास्त्र जे आहे तो अंतचा ध्येय आहे किंवा त्या ध्येयाकडे घेऊन जाणारे एक वाहन आहे
आपल्याकडे. When Jesus told the parable about the publican in the temple, remember this, the tax collector in the temple?
आणि मग अजून एक आमना सामना झाला की एक व्यक्ती जो मंदिरात जातो प्रार्थनेसाठी जो जकातदार आणि जो परुशी आहे त्याबद्दल.
It gets down to the question of does salvation come from human merit or human work or divine mercy?
आणि त्या दाखल्यामध्ये काय प्रश्न आहे की तारण जे आहे ते मानवी चांगल्या कृतीद्वारे आपण हासिल करू शकतो किंवा ते देवाच्या कृपेद्वारे आहे.
In other words, when Jesus entered into controversy with the leaders of his day, it was not just because he liked to argue or liked to fight.
आणि असं नाहीये की येशूला असा चर्चा आणि मग वादविवाद आवडायचा म्हणून तो आमने सामने करायचा.
Every single one of those issues deal with what is foundational and fundamental to what we would now call biblical Christianity.
आणि हे सगळे मुद्दे आणि सगळे आमने सामने एका मुख्य मुद्द्याकडे जातात की खरं धार्मिकता किंवा आज आपण म्हणतो खरं ख्रिस्तीत्व काय आहे.
And on a practical level, this is one thing we can learn from Jesus. He picked his battles carefully.
आणि मग एक व्यावहारिक दृष्टिकोनातून येशू जो आहे त्याचे जे आमने सामने त्याने फार जागरूकतेने निवड केली की कोणत्या गोष्टींमध्ये त्याने लढायचं आणि कोणत्या नाही.
But where the issues were life and death issues of eternity, Jesus refused to back down.
आणि जर का अनंतकालिक गोष्टी निर्भर आहेत त्या आमन्या सामन्यावर तर मग येशू माघार घ्यायचा नाही.
In this chapter in Mark 7, there are three other issues that surface in the debate.
आणि मार्क 7 मध्ये अजून तीन मुद्दे ह्या चर्चेमधून निघतात.
I'll just identify quickly these three issues. One would be the nature of true worship.
आणि मग हे तीन मुद्दे काय निघतात या अध्यायामध्ये की खरं जे आराधना आहे त्याचं स्वरूप किंवा गुण काय आहेत.
The second would be the nature of authority.
आणि मग दुसरा मुद्दा असा आहे की खरं अधिकार कुठून येतो आणि त्याचं स्वरूप काय आहे.
And third would be the nature of purity.
आणि मग तिसरा मुद्दा ह्या अध्यायात निघतो की खरी शुद्धता ती कुठून आणि त्याचं स्वरूप आणि स्रोत कुठून आहे.
And the issue that we're going to be focusing on this morning is the second one.
आणि आज आपण दुसरा मुद्दा जो आहे की खरा अधिकार कुठून येतो.
And that would be the issue of authority.
आणि तो अधिकाराचा आहे मुद्दा.
But the issue that prompts the discussion in chapter 7 was actually the third one.
पण तिसरा मुद्दा जो आहे खरी शुद्धता काय आहे ते त्या प्रश्नाने ह्या अध्यायाची सुरुवात होते.
So if and again I'll just summarize what we already read in the first few verses of Mark chapter 7.
मार्क 7 मध्ये काही वचनांमध्ये अगोदरच्या आपण काय वाचलं.
The Pharisees came to Jesus to complain.
ते परुशी लोक तक्रार घेऊन येशूकडे आलेले आहेत.
That his disciples were eating with unwashed hands.
त्याचे शिष्य जे आहेत येशूचे न धुतलेल्या हातांनी ते खात आहेत जेवण.
Now the first thing I need to note here is that this is not a question of personal hygiene.
आणि हा जो प्रश्न आहे वैयक्तिक आपण स्वच्छतेबाबत हा प्रश्न नाही.
When I was growing up, my mother always told me to wash my hands before dinner.
आणि ते देखील लहानाचे मोठे असताना त्यांची आई नेहमी आठवण करून द्यायची की जेवणा अगोदर हात धु.
Usually because I was out playing in a mud pile somewhere and she had no idea what I was bringing in.
आणि ते बाहेर मातीत खेळायचे असते आणि आईला काहीच ठावठिकाण नव्हतं की ते कोणत्या मातीत खेळत होते.
But that's not what's in view here with the washing of hands.
त्या प्रकारच्या स्वच्छतेबद्दल इकडे मुद्दा नाही.
In New Testament times, there was an elaborate ceremonial issue involved in the washing of hands.
त्या काळामध्ये जेवणापूर्वी विशेष करून हे जे धुणं आहे स्वतःला धुवून घेणं एक फार मोठी पारंपरिक गोष्ट होती त्याच्यामध्ये.
And the background of this that I have, we're not going to look at these texts specifically, but you have them noted in your notes. The background of this comes from commands of purification that were originally given to the priests.
आणि मग ह्या सगळे परंपरा कुठून आली तर अनुवादाचे पुस्तक जुन्या करारामध्ये जे याजक लोकांना आज्ञा दिल्या होत्या त्या आज्ञेतून हे लोक स्वतःसाठी परंपरा त्यांनी बनवलेली.
And these were specific commands given to the priests before they entered into their priestly service.
आणि हे जे याजक होते त्यांच्या याजकीय सेवेच्या प्रारंभामध्ये त्यांनी हे करायला हवं होतं.
But by Jesus's time they had been expanded to include everyone and before every meal.
आणि मग येशूच्या काळापर्यंत सगळे लोक ह्या खाली आलेले होते ह्या परंपरेखाली आणि सगळ्यांची अपेक्षा होती की जेवणा अगोदर त्यांनी तसं करावं.
And they had very 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 detailed laws in place by the time you get to Jesus's day.
आणि येशूच्या दिवसापर्यंत कितीतरी त्यांनी अजून छोटे छोटे मानवी नियम बनवलेले होते की कशा प्रकारे बारकाईने ते हात धुतले पाहिजे.
And maybe before I get into that detail, let me take a step back and try to figure out what order to do this. Let me do this before getting to the laws on purity. Let me talk about the underlying issue.
आणि मग ते जे नियम आहेत धुण्याचे त्या अगोदर सखोलचा मोठा मुद्दा काय आहे तो आपण बघूया.
And this is the issue of authority.
आणि अधिकाराचा हा मुद्दा आहे.
The Pharisees were attacking Jesus because Jesus's disciples weren't following their traditions.
म्हणजे परुषी जे लोक आहेत ते येशूकडे तक्रार घेऊन येत होते आणि येशूच्या विरुद्ध उभे उठले कारण त्याचे शिष्य जे आहेत ते तसे हात धुत नव्हते.
And by the way, it's interesting that when the Pharisees had a complaint with Jesus' disciples, they went to Jesus.
आणि हे फार रसाची गोष्ट आहे की जे परुषी लोक आहेत त्यांच्याकडे तक्रार असती तर शिष्यांकडे नाही तर येशूकडे जायचे.
In other passages in the Gospels, when they had a complaint about Jesus, they went to his disciples.
आणि मग दुसरे असे शास्त्र बघत की येशू विरुद्ध तक्रार असेल तर त्याच्या शिष्यांकडे जायचे.
Evidently, they never read Matthew 18.
आणि मत्तय 18 त्यांनी कधी वाचलं नव्हतं म्हणून.
If you have a quarrel with somebody, you go to them. You don't go to somebody else about them.
जर काही एका व्यक्तीबद्दल तुमचं काहीतरी मन दुखवलेलं आहे की त्यांच्याकडे जा.
But look at verse 1 again of Mark chapter 7.
पण सातव्या अध्यायाचं पहिलं वचन बघा.
I'm sorry, verse 5.
पाचवं वचन बघा.
Which verses 1 to 4 sets the background. Verse 5, and the Pharisees and the scribes asked him, why do your disciples not walk? And then notice the wording.
पाचवं वचन. यावरून परुषी व शास्त्री त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात.
They don't walk, it's not they don't walk according to the scripture.
आणि तिथे शब्द बघा ते शास्त्राप्रमाणे का चालत नाही असं नाहीये.
But according to the tradition of the elders.
आणि तिथे प्रश्न आहे की वाड वडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का नाही चालत.
But they eat with defiled hands.
आणि ते न धुतलेल्या हातांनी जेवतात.
This goes back to, as I mentioned earlier, the issue of authority.
आणि मग इथं अधिकाराचा मुद्दा बाहेर निघतो.
Every professing Christian tradition ascribes a certain kind of authority to scripture.
आणि मग जे ख्रिस्ती आपले रूढी आणि परंपरा आलेले आहेत ते सत्यशेवटी मागे वळून कुठेतरी शास्त्रातून आपण काढलेले आहेत.
But the question is it scripture alone that provides the authority?
पण प्रश्न असा आहे की शास्त्रच केवळ आपला अधिकार आहे की नाही.
Because there are many professing traditions that add other things.
कारण जेव्हा हे रूढी परंपरा निघतात तेव्हा ते अजून काही ज्या गोष्टी आहेत त्यांचा नियम करतात अधिकार आहे ना त्याने.
Some people add experience, for example.
काही काही लोक अनुभव त्याच्यामध्ये जोडतात.
You have to have a certain experience such as speaking in tongues or something like that.
मग काय काय लोक अशी मग रूढी परंपरा लावतात की जर का तुम्ही आहे देवाचे लोक तर तुम्हाला
same authority of scripture.
अन्य भाषा बोलण्याचा अनुभव आलाच पाहिजे.
Some people appeal to ongoing or additional revelation other than what's in the scripture.
मग काय काय लोक विचारतात तुमच्या मंडळीमध्ये जे आहे प्रगटीकरण नवं मिळतंय का देव देतोय का.
And sometimes they will hold on to that revelation or that so-called additional revelation even if it contradicts what the scripture says.
आणि मग कधी कधी तर ते नवं प्रगटीकरण मिळालेलं चर्चच्या देवाच्या वचनाच्या विरोधात पण गेलं तरी ते धरून ठेवतात.
The issue this morning that we need to confront and to consider in our time together is not whether scripture has authority.
आणि आज आपण शास्त्र अधिकार युक्त आहे हा मुद्दा नाही बघत आहोत.
We talked about that on Monday with Jesus's view of scripture. The scripture has authority.
आणि गेले दोन दिवस आपण ते पाहत होतो की येशू तो शास्त्राकडे असं बघायचा की शास्त्र जे आहे अधिकार युक्त आहे.
And then yesterday when we talked about biblical inerrancy is the issue of authority.
आणि मग काल शास्त्र अचूक आहे का कारण ते देवाचं वचन आहे आणि देवाचं वचन अधिकार युक्त आहे.
The question is whether scripture alone holds authority.
आजचा प्रश्न असा आहे की शास्त्रच केवळ अधिकाराचा पाया आहे का.
In other words, it's an issue of the sufficiency of scripture.
तर प्रश्न कसा आहे की शास्त्र पुरेसा आहे का केवळ शास्त्र.
As I mentioned yesterday morning, this was the big contention of debate between one of the areas of debate between the Protestant reformers and the Roman Catholic Church.
आणि आपल्या क्रांती जेव्हा घडली तेव्हा प्रोटेस्टंट जे क्रांतिकार होते आणि कॅथोलिक मंडळी जी होती त्यांच्यामध्ये हा फार मोठा मुद्दा झाला.
The Roman Catholic Church and the Protestants would have agreed that the Bible has authority.
आता हे दोघं गट जे आहेत बायबल अधिकारयुक्त आहे त्याला मान्यता देत होते.
But is it the Bible alone?
पण जे क्रांतिकार म्हणत होते केवळ बायबल हे अधिकार आहे आमचं जीवनामधला.
Sometimes when people talk about the Reformation they talk about the solas of the Reformation.
आणि मग ही क्रांती जेव्हा घडली तेव्हा लॅटिन मध्ये सोला म्हणजे केवळ हा शब्द.
Sola scriptura was this one.
आणि मग त्याच्यातली एक बाब म्हणजे केवळ शास्त्र.
And the solas of the Reformation were the all important issues.
आणि मग हे जे क्रांती मध्ये पाच हे केवळ शब्द आलेले होते ते सगळ्यात मोठे मुद्दे लढण्याचे होते.
The Roman Catholic Church didn't disagree with the importance of Christ, the importance of scripture, etc.
आणि जे कॅथोलिक मंडळी ख्रिस्ताचं महत्व शास्त्राचं महत्व काही मात्रामध्ये ते मानत होते.
It's when you said that it was Christ alone, scripture alone, or grace alone.
जेव्हा आपण केवळ शास्त्र केवळ कृपेद्वारेच केवळ येशूद्वारेच तेव्हा त्यांना मग तिकडे प्रश्न होतो बाहेरचा. आणि मग तिथं त्यांना मग त्यांनी ते नाकारलं त्यांनी क्रांती.
The point I need to stress with us this morning is that this debate did not originate for the first time in the 1500s.
आणि मला तुम्हाला सांगू द्या की अशा प्रकारची चर्चा जी आहे ती 1500 शतकातच नव्हती.
This was precisely the debate that Jesus had with the Pharisees was over the issue of authority.
तर येशूच्या काळात पण हाच प्रश्न होता केवळ शास्त्र पुरेसा आहे का आपल्या ह्या अध्यायामध्ये.
And where we see this coming up primarily is in the issue of the Sabbath.
आणि मग हे कुठं हा प्रश्न उद्भवतो मूलभूत रीतीने शब्बाताच्या बाबतीत.
And this is part of the background to this passage that I want to spend a little bit of time on because the Sabbath is not a debate in this passage.
आणि ह्या सातव्या अध्यायामध्ये शब्बात आलेला नाही पण त्याच्या अगोदर येशूच्या आणि त्यांच्यामध्ये ह्याबद्दल मतभेद झालेला होता.
But the attitude, the Pharisees' attitude toward the Sabbath helps to illustrate the attitude that we're going to see here in this passage.
आणि परुषांची शब्बात बाबत जी मनोधारणा आहे ती या अध्यायामध्ये पण समजण्यासाठी आपल्याला सहाय्यभूत ठरते.
Do you remember that obviously in the Ten Commandments, one of the Ten Commandments is that we are to remember the Sabbath day to keep it holy.
आणि तुम्हाला माहिती आहे की 10 आज्ञांपैकी एक आज्ञा आहे की तू शब्बात दिवस पवित्र मान.
It's actually two parts to that command.
आणि दोन बाबी आहेत त्या आज्ञेमध्ये.
With a view toward keeping the Sabbath day holy, work 6 days.
आणि मग 6 दिवस तो शब्बात जो आहे तो पवित्र पाळण्यासाठी अगोदरचे 6 दिवस तुम्ही काम करा.
So it's a command to rest on one but work on 6.
आणि मग एका दिवशी तुम्ही विश्रांती घ्या आणि 6 दिवशी तुम्ही काम करा.
Now that has the authority of God behind it. This is part of God's 10 commandments.
आणि मग देवाचा अधिकार त्याच्यामध्ये कारण हे देवाचे दिलेले 10 आज्ञा आहेत.
But what happened over the years is that you began to have traditions added.
आणि मग जसे वर्ष पुढे गेले तेव्हा ह्या आज्ञेला मनुष्याच्या रूढी परंपरा आणि मनुष्याचा अर्थ त्यांनी लावायला पाहिला.
For example, to the Torah, which was the law of God.
आणि मग टोरा जो आहे पहिले पाच पुस्तकं देवाचा नियम.
Particularly the law of Moses, the first five books of the Old Testament.
पहिले पाच पुस्तकं मोशेचा नियम शास्त्र.
You had the Jews that had a bunch of traditions that were eventually written down in the Mishnah.
आणि मग मिश्ना जे आहे ते त्यांचं यहुदी पारंपरिक पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये सत्य शेवटी त्यांनी मग ह्याचा अर्थ काढला शब्दात.
But the Mishnah, long before it was written down, had a very very had a binding oral authority.
आणि हा जो हे जो मिश्ना त्यांनी लिहिलं यहुदी परंपरा त्याच्यामध्ये ते सांगून त्यांचा अधिकार लोकांवर टाकायचे.
And the Mishnah was essentially a commentary on the Torah.
आणि मग जी मिश्ना होती ते पहिले पाच पुस्तकं बायबलचे त्याची जी एक कॉमेंट्री किंवा भाष्य ग्रंथ होता.
So when it came to the Sabbath, this would be like, okay, this is what don't work on the Sabbath means, and they start having all these different regulations.
मग ते पहिले पाच पुस्तकं वाचायचे आणि त्याचा अर्थ कसा असेल मग ते त्यांच्या मानवी विचारांनी त्याचा अर्थ काढायचे त्या मिश्नामध्ये.
Later you have the Gemara.
आणि मग गमारा मग नंतर अजून एक पारंपरिक पुस्तक
आलं. गमारा वॉज अ कॉमेंटरी ऑन द मिश्ना व्हिच इज अ कॉमेंटरी ऑन द टोरा.
आणि मग मिश्नावरची अजून एक कॉमेंटरी त्यांनी त्या गमारामध्ये काढलेली
आहे. अँड दिस इज वेअर वी नीड टू अंडरस्टँड द ॲटिट्यूड ऑफ द फॅरिसीज.
मग इथं परुषींची विचारसरणी आपण लक्षात घेऊया.
I want to read you a couple quotes here.
आणि मला काही संदर्भ वाचायचे.
I don't have these for you in your notes. Didn't have room for them in the notes, but you could probably get them off the recording. Just listen to these.
आणि मग हे रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही ऐकू शकता नंतर.
First of all, I want to take you to a quote from Josephus.
आणि योसेफस जो इतिहासकर्ता आहे त्याचा एक संदर्भ घ्या.
Josephus was a Jewish historian.
तो यहुदी इतिहासकार होता.
Who lived shortly after the time of Christ.
येशू ख्रिस्ताच्या
born about 7 years after Jesus was crucified.
येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभी खेळानंतर 7 वर्षांनंतर त्याचा जन्म झाला.
So he was very very conversant of the mindset of Judaism in Jesus's day.
आणि मग येशू ख्रिस्ताच्या दिवसांमध्ये जे यहुदी मनस्थिती होती त्याच्याशी तो भरपूर त्याला माहिती होती.
He was hired by the Romans to write history for the Romans.
आणि मग रोमी लोकांनी त्याला काम दिलं त्यांचा इतिहास लिहिण्यासाठी.
And so Josephus is explaining to the Romans about the different groups within Judaism, that was the first century groups of Judaism.
आणि योसेफस जो आहे आता रोमी लोकांना स्पष्टीकरण देत आहे की त्या काळामध्ये यहुदी लोकांमध्ये किती गट आहेत.
This is what Josephus says.
आणि योसेफस असं सांगतो.
What I would now explain is this.
मी आता जे सांगणार आहे ते हे आहे.
That the Pharisees had delivered to the people a great many observances.
आणि हे परुषी लोकांनी जे सर्वसाधारण लोक आहे भरपूर तुम्ही हे पाळा ते पाळा त्यांनी दिलेलं होतं.
By succession from their fathers.
आणि त्यांच्या वाडवडिलांपासून हे आलेलं होतं.
Which are not written in the law of Moses.
आणि योसेफस पण म्हणतोय की ते मोशेच्या नियमशास्त्रामध्ये लिहिलं नव्हतं.
And for that reason it is that the Sadducees reject them.
आणि म्हणून सदुकियांचा गट जो आहे तो त्यांचा निषेध करतो.
And say that we are to esteem those observances to be obligatory, which are in the written word.
आणि ते म्हणतात की आपण ते लिखित जे पुस्तक आहेत बायबलचे त्यांचे जे अधिकार आहे तो मग घेऊया.
But are not to observe what are derived from the tradition.
आणि ते म्हणतात की जे पारंपरिक गोष्टी आहे ते आपण वाडवडल्यांच्या न पाळून सदुकी लोक म्हणवते जे पहिले पाच पुस्तक आहेत त्याच्याकडे जाऊया.
This is one point the Sadducees got right.
आणि सदुकियांना एक मुद्दा चांगला त्यांनी काढलेला आहे तिकडे.
They distinguished between the written word having authority.
आणि त्यांनी सदुकियांनी योग्य एक मुद्दा काढला की जो लिखित पहिले पाच पुस्तक आहेत त्याच्यामध्ये खरा अधिकार आहे.
But that which came by tradition.
पण पारंपरिक रीतीने जे आलेलं आहे त्याच्यामध्ये तसा अधिकार नाही.
But what's interesting is that when you read quotes from the rabbis.
पण जे रब्बी लोक आहेत त्यांचे संदर्भ तुम्ही वाचले तर.
Remember we talked about the Torah.
आणि जे आपण पहिले पाच पुस्तकं टोरा मिश्ना
and the Gemara.
आणि गमारा त्यांची कॉमेंटरीज.
This is what you get from a couple quotes from the rabbis as far as their attitude about these things.
आणि रब्बी लोकांची मनस्थिती बघा त्यांचे जे संदर्भ आहेत.
For example, one of the Targums, which was an early Jewish commentary on Old Testament texts.
आणि जुन्या करारावर एक अगोदरची एक यहुदी भाष्यग्रंथ कॉमेंटरी होती.
The rabbinic Targum says that God is busying himself by day with the study of scriptures and by night with that of the Mishnah.
They want to take it. Dev, God was busying himself, right?
Pardon?
God is busying.
God,
himself.
God, yeah.
Dev jo ahe, to divasbhar jo ahe, niyam shastracha hyachyamadhye garka ahe abhyasat, ani ratri jo ahe, mag dev jo ahe, mishna ugadto, ani mag ratri tyacha abhyas karto.
So at the very least, what's this saying about the Torah and the Mishnah as far as God's concerned?
Ani mag tyachyatun aplyala samajte ki te kashe dogana saman patali det hote.
They're equally worthy of study.
आणि मग ते म्हणत होते दोघांना समान पातळीवर अभ्यास करायचा आपलं.
The rabbi said, now get this. The rabbi said, the scriptures are water.
आणि रब्बी म्हणत होते शास्त्र जे आहे पाण्याप्रमाणे.
The Mishnah is wine.
आणि मिशना जे आहे ते द्राक्ष रस आहे.
But the Gemara, spiced wine.
आणि गमारा जे आहे ते थोडस मीठ मिरची लावलेलं द्राक्ष रस आहे.
You have a good, better, best relationship here.
चांगलं उत्तम आणि अतिउत्तम आहे इकडं.
And in their mind, what is the best?
आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे सगळ्यात अतिउत्तम?
The Gemara, what's the least?
आणि गमारा सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात कमी.
The scripture.
टोरा म्हणजे पहिले पाच पुस्तक बायबल.
Read one other quote here.
आणि अजून एक.
Well, before I do that, let me draw one more implication of that what we just heard.
अजून एक लागूकरण त्याबद्दल.
Remember that Targum says God is studying the scriptures by day, the Mishnah by night. That equates scripture with tradition.
ते म्हणत आहे की देव दिवसा पहिले पाच पुस्तकांचा अभ्यास करतो रात्री मिशनाचा म्हणजे ते ह्या दोघांना एका पातळीवर ठेवत आहे जे परंपरा आणि शास्त्र.
Let me tell you one thing we learn from history.
आणि इतिहासामधून एक गोष्ट आपण शिकूया.
We see it over and over and over again within churches.
वारंवार मंडळांमध्ये ही गोष्ट पाहायला मिळते.
And that is whenever the scripture and something outside of scripture are equated.
आणि जेव्हा शास्त्र आणि शास्त्राच्या बाहेर कोणती तरी गोष्ट त्यांच्या
put on the same level.
त्यांना समान पातळीवर ठेवण्यात येतं.
It never stays that way.
तसं राहत नाही मंडळीमध्ये.
In theory, people might talk about the scripture and something else, whatever that something else is, being equal.
आणि जर का म्हणजे बौद्धिक रीतीने ते म्हणतात की शास्त्र आणि ही जी गोष्ट आहे परंपरेची ती समान पातळीवर आहे.
In practice, whatever that something else is becomes more important than scripture.
पण व्यावहारिक दृष्टीने काय होतं थोड्या काळानंतर की जी परंपरा आहे त्याला महत्व मिळतं आणि तेच लोक करत बसतात.
And so in those types of traditions you can violate the scripture and nobody cares.
आणि त्या परिस्थितीमध्ये शास्त्राचं उल्लंघन करान कोण काय म्हणत नाही.
But how dare you if you violate a human tradition?
पण आमची जी परंपरा आणि रूढी परंपरा आली तिचं उल्लंघन तुम्ही कसं केलं बरं.
Because now we have the scriptures being water.
कारण शास्त्र थोड्या काळानंतर पाणी होतं.
The Mishnah being wine.
आणि मिशना जे आहे ते द्राक्षरस.
Gemara being spiced wine.
आणि गमारा जे मसालेदार द्राक्षरस.
Someone else here said, or a Rabbi Johanan, the words of the Sofarim, or that is the scribes, are more beloved than the words of Torah.
आणि काही लोक म्हटले की जे सदुकी लोकांचे जे शब्द आहेत ते मोशेच्या शब्दांपेक्षा अजून मधुर आहेत.
And not to be outdone, Rabbi Eliezer said,
आणि रब्बी एलिएझर होऊन गेले ते म्हटले,
he who expounds the scriptures in opposition to the tradition has no share in the world to come.
आणि ते म्हटले की जे शास्त्राचं उलगडात्मक शिक्षण देतात पण ते शिक्षण जर का ह्या या पारंपरिक ज्या कॉमेंट्री आहेत त्यांच्या विरुद्ध गेलं तर मग येणाऱ्या जगामध्ये युगामध्ये त्याला स्थान नाही.
It's not if you interpret the tradition in contrast to the scripture. It's if you interpret the scripture in contrast to the tradition.
असं म्हटले नाही की ते परंपरा जी आहे त्याचा उलगडा करत असताना तुम्ही शास्त्राच्या विरोधात गेला तसं नाही शास्त्राचा उलगडा करत असताना परंपरेच्या विरुद्ध गेला तर.
And the Mishnah itself says,
आणि मिशनात स्वतःबद्दल अशी म्हणते,
it is a greater offense to teach anything contrary to the rabbis than it is to teach anything contrary to scripture.
आणि जर रब्बी लोकांचं जे मत आणि शिक्षण पारंपरिक त्याच्या विरुद्ध जाणं किंवा त्याला प्रश्न विचारणं हे शास्त्राला प्रश्न विचारण्याच्या पेक्षा अधिक गांभीर्याचं आहे.
And in comes Jesus into the middle of this.
आणि अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही विचार करा येशू आलेला आहे.
He absolutely will not tolerate this kind of manipulation.
आणि येशू एकही त्याने कण मात्र ह्यांचं जे आहे त्यांच्यासंग ती तडजोड केलेली नाही.
And whenever there is any, whenever somebody seeks to exalt a human tradition equal the word of God, Jesus goes out of his way to violate the human tradition.
आणि जेव्हा जेव्हा मानवी परंपरा जी आहे त्याला शास्त्राच्या वर त्यांनी मान आणि सन्मानाची स्थिती दिली तिथं येशू जाऊन शास्त्राला वर करतो.
And as I mentioned, we see this a lot in this controversy with the Pharisees over the Sabbath.
आणि मग ह्या शब्दाच्या मुद्द्यावर जेव्हा आमना सामना झाला तिथं आपल्याला पाहायला
Again, the Bible says, remember the Sabbath day to be holy.
बायबल म्हणते शब्बात दिवसाची आठवण
राखा. This is what the word of God says.
राखा आणि ती पवित्र माना.
But there have been a lot of traditions over what that looks like.
पण ते कसं दिसतं ह्याचे भरपूर त्यांनी मग परंपरा काढली.
So by the time we come to Jesus' day, they had so encrusted traditions on top of that command that you could barely recognize the command anymore.
आणि इतके मग त्यांनी स्वतःच्या परंपरेचे लेप त्या आज्ञेवर लावले तर ती आज्ञा कुठे तीच आता सापडत नव्हती येशूच्या.
In fact, the Sabbath itself, which was originally given by God as a gift to the human race,
आणि शब्बत जे आहे मानवी जे लोक आहेत त्यांना एक भेट म्हणून दिली होती देवाने,
now became something that was absolutely and completely oppressive.
आणि आता तर येशूच्या काळामध्ये ती भेट एक दबाव बनलेली होती लोकांना.
Let me give you a little smattering of let me start with this.
आणि मला सुरुवात
करू द्या. John's gospel, for example.
योहानाच्या सुवर्तमानामध्ये
you will see reference throughout John's gospel to a phrase a Sabbath day's journey.
आणि तिथे एक शब्बात दिवसाचा प्रवास असा उद्गार येतो.
And a Sabbath day's journey was roughly equivalent to about 3/5 of a mile.
आणि मग
sure what that is in kilometers.
5 मधले 3 भाग म्हणजे तेवढा तो प्रवास असायचा. 5 मैल
3/5
भाग
मिल about 1 kilometer. Is a kilometer bigger?
3/5 of a mile.
Yes, slightly less than 1 kilometer a day.
1 kilometer फक्त परवानगी होती चालण्यासाठी.
So what they would do when they would start a new when they would build the new Jewish town is they would build the synagogue first.
मग एक नवीन जर का यहुदी शहर जर का बसवायचं आहे तर पहिलं ते सभास्थान बांधायचे.
And then they would build the town around the synagogue.
आणि मग जे पूर्ण शहर किंवा छोटे शहर आहे ते त्या सभास्थानाच्या आजूबाजूला बनवायचे.
So the outskirts of the town wasn't more than a kilometer going and coming.
तर त्या शहराचा सगळ्यात बाहेरचा भाग जो आहे तो 1 किलोमीटरच्या लांब नसावा.
And if you had a town
जर का एक असं शहर
bigger than that, you had to build another synagogue.
एवढं मोठा जर ह्याच्यापेक्षा मोठा असं जर का शहर असेल तर मग पलीकडे अजून एक सभास्थान बांधायचे.
But when you start looking at some of the traditions about the Sabbath, this is where it gets very interesting.
आणि मग अजून काही शब्दाबद्दल जे परंपरा आहेत ते पाहत असताना फार अजून
For example,
एक उदाहरण
you could not look into a mirror on the Sabbath.
आणि शब्बात दिवशी तुम्ही आरशामध्ये स्वतःला पाहू शकत नव्हते.
Because if you looked in the mirror on the Sabbath, you might see a gray hair.
आणि तिकडे शब्बात दिवशी आरशात पाहिलं तर कदाचित
if you plucked the gray hair out, you would be considered working.
आणि पांढरा केस दिसेल मग तुम्हाला मोर होईल तर पांढरा केस काढण्यासाठी मग काम केलं तुम्ही त्या दिवशी.
You could spit on the Sabbath.
शब्बात दिवशी थुकणं ह्याला परवानगी होती.
But you had to be careful where.
पण कुठे थुकता त्याच्याबद्दल दखल घ्यावी.
Because if you spit on the ground on the dust.
आणि जर का त्या जमिनीवर तुम्ही थुंकला.
The dust got all wet. Somebody came later.
आणि ते सगळं ओलं झालं आणि कोणीतरी मागून आलं.
And dropped the seed.
आणि त्यांनी एक बी तिकडं सुकून त्या पाण्यात पाडलं.
And the seed germinated.
आणि ते बी मग उगवायची सुरुवात झाली.
Both would be put to death for violating the Sabbath.
दोघांना मृत्यूची शिक्षा होती की तिकडं त्यांनी काम केलंय पेरणी केली त्या दिवशी.
The rabbis even had a debate over whether a man with a wooden leg could carry his leg out with him if his house was on fire on the Sabbath.
आणि मग शब्बात दिवशी घराला आग लागली तर एका व्यक्तीचा
जर का said no.
लाकडी पाय असेल तर त्या माणसाने तो लाकडी पाय घेऊन बाहेर जावं की नाही त्याबद्दल पण चर्चा होती.
So the lesson is never have a fire in your house on the Sabbath.
आणि म्हणून शब्बात दिवशी चूल पेटूच नका घरामध्ये.
Or learn how to hop out in one leg.
नाहीतर एका पायावर तुम्ही उडी मारण्याची शिका.
I'm not pulling your leg on this one.
आणि मी असंच तुम्हाला काही सांगत नाही.
I don't know if that translates over well or not. But anyway. My favorite one.
माझा आवडता उदाहरण असं आहे.
My favorite one is that you can eat an egg laid by a chicken on the Sabbath,
आणि शब्बात दिवशी कोंबडीने जर कांड दिलं तर ते खाऊ शकता.
As long as you put the chicken to death the next day for breaking the Sabbath.
पण पुढच्या दिवशी मग कोंबडी कापायची मस्त, कारण ती कोंबडी जी आहे तिने शब्बात दिवशी अंड दिलं.
There are entire chapters and books on this.
आणि कितीतरी त्यांनी पुस्तकं लिहिली त्या मुद्द्यावर, मिश्ना आणि गमारा मध्ये.
So Jesus comes along and says, he calls foul.
आणि मग येशू त्या परिस्थितीमध्ये येतो आणि जे चूक चूक आहे म्हणतो आणि योग्य योग्य आहे.
Because foul means no, like a foul ball, but it also is another word for chicken. So in English anyway, in America. Jesus says we cannot do that.
आणि येशू म्हणतो तसं चालणार नाही.
In fact, it's interesting that Jesus seemed to save up all of his, now maybe not all of them, but a good number of his healing miracles.
आणि येशू जो आहे असं निरीक्षण करू शकतो बायबलमध्ये, बहुतांश त्याचे जे चमत्कार जे आहेत त्या शब्दात दिवशी घडले.
मी
बसून मोजले नाही किती शब्दात दिवशी झाले किती इतर दिवशी. माझा अनुमान आहे की अर्धे त्याचे चमत्कार शब्दात दिवशी त्याने
केले.
आणि मग जे लेखक जे आहेत ते पण म्हणतात त्या दिवशी सब्बात होता. आणि येशूला त्या दिवशी न करता बराच जो समस्या आहे त्यापासून तो स्वतःला राखू शकत होता.
Let's say beneath here he's been blind all his life.
आणि जर का मी आंधळा आहे जीवनभर.
He comes to Jesus and wants to be healed of his blindness.
आणि मला येशूकडे यायचं आणि बरं व्हायचंय.
Jesus could demonstrate his power by healing beneath.
आणि येशू त्याला बरं करू शकत होता.
But Jesus could easily have said, today's the Sabbath.
आणि येशू म्हणू शकला असता आज शब्बत आहे.
Come back tomorrow.
उद्या ये माझ्या घरी.
Nobody will be offended.
कुणाला वाईट वाटणार नाही.
And I can still demonstrate my power.
आणि उद्या मी अजून माझं सामर्थ्य जे आहे मी सिद्ध करत.
But Jesus doesn't do that.
पण येशू तसं करत नाही.
He heals them on the Sabbath.
आणि शब्बात दिवशी त्यांना बरं करतो लोकांना.
Even though he knew it would offend the Pharisees.
आणि त्याला माहित होतं ह्यामधून फरुश्यांचं मन दुखणार आहे.
One of the funniest accounts of this in scripture is in John 9.
आणि योहान 9 मध्ये एक फार गमतीचा एक घटना झाली
आहे. Because Jesus not only heals a man born blind.
आणि जन्मांध आंधळा जो आहे व्यक्ती
त्याला बरं करतो. Son, receive your sight and be done with it.
आणि तो म्हणला असता की आता तू बरा हो.
But he doesn't.
तसं करत नाही.
I remember the first time I read this, why is all this in here?
आणि हे का बरं तात्काळ बरं करत नाही येशू त्याला.
Jesus spits.
येशू थुंकतो.
On the ground.
जमिनीवर.
That was considered work.
आणि ते काम होत
ट्रेडिशन
त्या परंपरेप्रमाणे. आणि ते तो खाली बसून येशू जो आहे ते चिखल आणि तो चिखल घेतो तो उचलत आहे आता.
He puts it on the guy's eyes.
आणि त्याच्या डोळ्यावर तो लावतो लेप.
And tells him something that might have already occurred to him. Go wash it off.
आणि मग त्याला सांगतो की जाऊन आता तू धू.
And a number of Jewish scholars indicate that the location where that miracle took place and the nearest well in Jerusalem.
आणि मग यहुदी
could have gone.
तज्ञ जे आहेत तिथे
was more than a Sabbath day's journey.
आणि सगळ्यात जवळची जी भीड होती
and then from there to his home.
1 किलोमीटरच्या पलीकडे असावी आणि तिथून त्याला घरी जायचं होतं.
And then of course the Pharisees are livid, and this is where reading the rest of this chapter is hilarious in John 9. Because this guy has been born blind, all of a sudden receives his sight. That was something only the Messiah could do.
आणि तो अंधळा होता जन्मापासून आणि त्याला दृष्टी मिळाली फक्त मशीहाच तसं करू शकत होता.
And the Pharisees are like, who's this guy that healed you?
आणि कोण आहे हा व्यक्ती ज्याने तुला बरं केलं?
And the guy's like, you're the leaders of Israel?
आणि ते म्हणतात,
you don't know who he is?
तो आंधळा व्यक्ती म्हणतो, तुम्ही धार्मिक नेते आहात.
Give me sight, give me a little bit of a clue.
तुम्ही धार्मिक नेते आहात, तुम्हाला माहित नाही का मला जन्मांध व्यक्तीला बरं केलं, तुम्हाला माहित नाही का कोण
असावं?
आणि तो जो आहे आता परुषी लोकांना शिकवत आहे.
And all they can do is get so mad they kick him out.
आणि इतके ते चिडले की त्याला बाहेर काढून दिलं.
But Jesus goes out of his way.
आणि येशू मग नंतर फार श्रम घेऊन
परत. To violate human tradition when human tradition competes with the word of God and the supremacy and the absoluteness of the word of God.
जेव्हा ह्या रूढी परंपरा ज्या आहेत ते देवाच्या वचनासंती संघर्ष करतात तेव्हा येशू काय करतो? अति काळजी घेतो की मुद्दाम त्यांना देवाचं वचन किती श्रेष्ठ आहे हे दाखवतो.
And that is precisely what is behind the scenes in this passage that we're looking at.
आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमी ह्या अध्यायाच्या मागे आहेत.
Because the essence of legalism,
कारण जे मानवी नियम मानवी नियमाचा अर्क पाळणारे जे लोक आहेत.
The essence of legalism is a failure to distinguish between what scripture says and a possible application of what scripture says.
आणि ते काय करतात मानवी नियमाचा अर्क की बायबल नेमकं काय सांगत आहे आणि त्याचं लावकरण मी कसं करावं ह्यामध्ये ते अपयशी ठरतात.
And so as we mentioned back at the beginning, the issue that prompted this whole controversy,
आणि आपण अगोदरच पाहिलं की ह्या जो ही जी घटना आहे,
was the issue of cleansing.
तो कशामुळे घडली तर शुद्धीकरणाच्या मुळे ती घडलेली आहे.
One other characteristic of legalism or a false religion,
आणि मग खोटा जे धर्म आहे धर्म कर्माचे जे धर्म आहेत त्यांचा अजून एक गुणवैशिष्ट्य आहे,
is a mindset that externalizes sin.
आणि ते त्यांची मनोधोरण अशी असते की फक्त बाहेरच्या गोष्टी पाप आहेत ज्या कृतीच्या गोष्टी.
And actually replaces what the Bible calls sin.
आणि मग जे बायबल पाप म्हणतं म्हणजे आंतरिक गोष्टी पण पाप आहे.
Human assessments of sin are.
आणि ते बायबल सांगतं की मानवी हृदय कसं आहे आणि ते कसं पापी आहे आणि बायबलची व्याख्या ते सोडून.
And this is what's happening here.
ते बाहेरच्या गोष्टींकडे त्यांचं केंद्र.
Purity is also something scripture mandates.
आणि मग शास्त्र शुद्धता मागतं आपल्याकडून.
But purity, number one, better be defined correctly.
पण शास्त्राची खरी व्याख्या शास्त्रातून आपण घ्यायला पाहिजे.
And in order to define biblical purity correctly, we have to go back to the basis of authority again.
आणि मग खरी शुद्धता काय आहे तर त्याचा पाया किंवा त्याचा अधिकार शोधण्यासाठी शास्त्राकडेच जायला पाहिजे.
How do you know that this is pure?
कसं आपण बोलतो की हे शुद्ध आहे हे अशुद्ध आहे.
What is our authority for that?
आणि आपला अधिकार काय आहे ते समजून घेण्यासाठी.
And just like you had all those Sabbath commands or those Sabbath traditions,
जसे शब्दाची एवढे रूढी परंपरा होत्या,
you had a bunch of them related to ceremonial cleansing.
आणि तसेच हे शुद्धतेचे पण मानवी त्यांनी नियम काढलेले होते.
William Barclay in his commentary Mark has 3 pages describing some of these things.
William Barclay जे आहेत त्यांच्या कॉमेंटरी मध्ये,
I don't have time to read all 3 pages, but I want to give you just a little bit of a feel for how it worked.
आणि मग थोडंसं मला तुम्हाला त्याचा अनुभव द्यायचा आहे की ते कसं.
When you would come in from a walk and you might have come in contact with a Gentile,
आणि जर का तुम्ही चालत बाहेरून आलेले आहात आणि
before you could even get into your house, you pretty much had to take an eggshell of water,
आणि मग
pour it down your elbow, then do the same thing with the other one, and then do a certain thing to get the uncleanness off of you.
तर बाजारातून येत असताना एखादा परराष्ट्रांसंगती आपला संपर्क आला असेल तर घराच्या आत येण्या अगोदर एक जे अंड्याचं जे साल आहे ते पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आणि एका विशिष्ट रीतीने ते पाणी स्वतःच्या हातावरून ते सोडायचे.
दीज लॉज ऑफ प्युरिटी इवन वन सो फार एज व्हॉट आयटम्स यू कुड यूज, व्हॉट कुकिंग युटेन्सिल्स यू कुड यूज.
आणि मग हे शुद्धतेचे नियम किंवा रेवडी परंपरा त्यांनी बनवलेले होते, कोणते भांडे घरातले वापरायचे कोणते नाही वापरायचे.
मार्क 7:4 हियर अँड ही इज एक्सप्लेनिंग दिस फॉर द रोमन्स, इट इज राइटिंग टू मार्क 7:4.
मार्क 7:4 मध्ये
वॉशिंग कप्स and pots and copper vessels and even dining couches.
तरीले प्याले घागरी पितळेचे भांडी धुणे वासल्यास बऱ्याच दुसरे रूढी न पाळत.
फॉर एक्झाम्पल the Mishnah has 12 treatises dealing with this kind of uncleanness.
आणि मिश्ना मध्ये 12 प्रकारचे लेख आहेत त्याबद्दल की अशुद्धतेबद्दल.
Let me give you some of them.
काही त्याच्याबद्दलच्या गोष्टी सांगू द्या.
A hollow vessel made of pottery could contract uncleanness inside but not outside.
आणि जे भांड आहे ते मडक्याचं भांड जे आहे आतमध्ये त्याची अशुद्धता असू शकल येऊ शकल पण बाहेरून नाही.
It wouldn't matter whether they what touched them on the outside, but on the inside it did matter what touched it.
तर बाहेरून काही त्या मडक्याच्या भांड्याला लागलं त्याच्यासाठी काही प्रश्न नाही, पण आतून काय लागलं तो फार महत्वाचं.
If it became unclean on the inside,
जर का आतून ते अशुद्ध झालं,
you had to break it, and no unbroken piece must remain which is big enough to hold oil to anoint the little toe.
आणि मग ते जर का आतून अशुद्ध झालं तर ते मडकं फोडायचं, एकही तुकडा जो आहे तो घरात ठेवायचा नाही त्यात.
So I guess that first means you got to figure out how big your little toe is.
आणि मग एकही तुकडा ज्याने आपण तेल घेऊन
आपल्याला how much oil you need to anoint it.
बोटावर अभिषेक करू शकत
how big of a piece is that could hold that oil.
मग तुमचा बोट किती मोठा आहे त्याच्यावर किती तेल
बसेल. That's the biggest piece you can. Just take a sledgehammer to the pot, save yourself a lot of trouble.
मग तेवढा तुकडा राहिलेला आहे का घरात? नाही, त्यापेक्षा एक हातोडा घ्या, मस्त तो फोडून टाक.
A flat plate without a rim could not become unclean at all.
आणि एक जर का सपाट भांड आहे पितळेचं.
But a plate with a rim could.
अच्छा, सपाट जे भांड आहे त्याला जर का कडेची बाजू नसेल तर ते अशुद्ध होत नाही, पण जर का कडेची बाजू आहे तर मग ते अशुद्ध होऊ शकते.
If you had vessels made with leather, bone or glass,
हड्डींनी बनवले भांड किंवा
they couldn't contract uncleanness, but if they were how they could become unclean outside and inside.
आणि चमड्याने बनवलेले भांडे जे आहेत ते अशुद्ध होऊ शकत नाही, पण बाहेर ते अशुद्ध होऊ शकतात.
And if they were unclean, they must be broken and the break must be a hole at least big enough for a medium sized pomegranate to pass through.
आणि ते मग अशुद्ध झाले तर मग त्यांना तोडावं आणि ते त्याच्यामध्ये छिद्र करावं, आणि ते छिद्र जे आहे त्याच्यामधून एक पोमोग्रॅनेट डाळिंब जायला
पाहिजे.
भाषांतर किती कठीण जाते तर आज्ञापालन किती कठीण जाणार या सगळ्या
गोष्टी.
आणि तीन पाय असलेला जो टेबल आहे, तीन जे पाय आहेत टेबलचे ते अशुद्ध होऊ शकत नाही, पण एक दोन पाय जर का तुटले तर होऊ शकते.
Yeah, but it seems to me that if you had a three-legged table that lost one or two legs, it wouldn't be a table anymore.
पण गमतीची गोष्ट आहे की एक दोन पाय गेले तीन पायाच्या स्टूलला तर मग ते स्टूल राहतो की नाही.
Things made of metal could become unclean.
आणि जे पितळ धातूच्या गोष्टी आहेत त्या अशुद्ध होऊ शकतात.
Except a door, a bolt, a lock, a hinge, a knocker, and a gutter. Except a bunch of stuff.
दरवाज्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सोडून.
Wood used in metal utensils could become unclean, but metal used in wood utensils couldn't become unclean.
लाकूड जर का पितळेच्या भांड्यात वापरले ते अशुद्ध होऊ शकत नाही, पण पितळेच्या गोष्टींमध्ये लाकूड वापरलं आणि ते
वुडन की विथ मेटल टीथ,
वुडन की विथ मेटल टीथ, जर का लाकडी चावी असेल त्याला पुढे हे असेल धातू ते अशुद्ध होऊ शकतं.
But a metal key with wooden teeth couldn't become unclean.
पण जर का धातूची चावी आहे त्याला लाकडी दात आहेत पुढे तर ते.
12 treatises on this.
आणि 12 लेख असे लिहिलेले.
So when Jesus' disciples aren't observing the traditions of the elders.
आणि मग हे वाट वडिलांची परंपरा येशूचे शिष्य पाळत.
This is what is being referred to, this kind of stuff.
आणि अशा प्रकारचे ते वाट वडिलांच्या परंपरा.
Now what I find fascinating about Jesus' response.
मला एकदम सुंदर येशूचा प्रतिसाद इथे पाहायला भेटतो.
Is he just completely ignores their question.
त्यांचा जो प्रश्न आलेला आहे तो पूर्णपणे त्याचं दुर्लक्ष तो करतो.
He doesn't even at least immediately he doesn't even talk about what's pure and what's impure.
आणि हे शुद्ध आहे ते शुद्ध आहे त्या व्याख्येमध्ये तो जात नाही.
Now he will later in this passage.
आणि ह्या अध्यायामध्ये नंतर शुद्ध अशुद्धच्या गोष्टी तो बोलतो.
Beginning at verse 14 and going through verse 23. 14
वचनापासून पुढे तो सांगतो शुद्धतेबद्दल.
And it's this section that we don't have time to look at today.
आणि ह्या वचनांकडे आज वेळ नाही आपल्याकडे पाहायला.
But the important point for our purposes is before he even gets to the issue of purity, he's going to settle one issue first.
आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे की येशू लवकर शुद्ध काय अशुद्ध काय ह्या भेदाच्या कडे जाण्या अगोदर एक मूलभूत प्रश्न त्याला सोडवायचा.
And in Jesus's mind it doesn't matter.
आणि येशूच्या मनामध्ये हे
we're talking about methods of purity, Sabbath observances.
येशूच्या मनामध्ये शब्दात कसा पाळा, शुद्ध काय, अशुद्ध काय, ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत.
Or any other religious type of observance.
आणि कोणती धार्मिक विधी जी आहे त्या पुढच्या दुय्यम गोष्टी आहेत.
The issue is what is our authority for holding those things.
पण येशूच्या मनामध्ये मूळ मुद्दा आहे की आपल्या जीवनाचा अधिकार आपल्याला कुठून येतो.
And Jesus will not tolerate any competing authority of the word of God.
आणि येशूच्या मनामध्ये एकच शास्त्रातून येतो आणि शास्त्राच्या पलीकडे ज्या परंपरा शास्त्राविरुद्ध येऊ पाहतात त्याला तो एकही क्षण सहन करून घेणार नाही.
And this is where I want us to look at verses 7 through 13 because in these verses
आणि 7 ते 13 मध्ये ह्या वचनांमध्ये
there are three characteristics of scripture
आणि शास्त्राचे तीन गुणवैशिष्ट्य बाहेर येतात
that show that it alone
आणि हे दाखवून देतात की केवळ शास्त्र
केवळ
शास्त्रच विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा अधिकार. तीन गुणवैशिष्ट्य. पहिलं
द सोर्स ऑफ स्क्रिप्चर.
स्रोत, शास्त्राचा स्रोत कुठून आहे.
स्क्रिप्चर इन अ वर्ड कम्स फ्रॉम गॉड.
आणि स्रोत तर देवापासून आलेलं आहे.
ट्रेडिशन इन अ वर्ड कम्स फ्रॉम man
ani rudi parampara manushyan kadun yeta.
So the source is very different. Of course we spent a lot of time the last few days talking about the source of scripture being God.
sarasara vegla ahe apan ek don divas pahilele ki shastracha srot dev ahe devacha swasatun te alela ahe.
In this passage I want you to note how Jesus contrasts
आणि ह्या ह्या वचनांमध्ये
ट्रेडिशन ऑफ मेन वर्सेस 8, 9 and 13
येशू जो आहे मनुष्याच्या रूढी परंपरा आणि शास्त्र ह्या दोघांना असं वेगळं ठेवतो, मिश्रण त्यांचं करत नाही.
एंड द कमांडमेंट ओर द वर्ड ऑफ गॉड वर्सेस 8, 9 and 13
आणि देवाचं वचन म्हणजे स्रोत देवापासून आहे.
Just to take two of these verses, look at verse 8. You leave the commandment of God and hold to the tradition of men. Verse 9, you reject the commandment of God
and
you hold to the tradition of men. You see this also in the contrast between what Moses said
ani mag itha Moshe mhanala
hacha what Moses said here is not talking about just Moses. Remember Moses is a designation for the Pentateuch
ani jeva yeshu mhanto Moshe mhanala mhanje pahile paanch pustak
he goes on to quote from the law
ani mag niyam shastra kacha Moshe ne niyam shastra
the contrast between what Moses said and what you say
ta Moshe kay mhanala ani tumhi kay mhanta itha pan ek farak ani virodh aplyala disto.
And the same text. So while the Pharisees might adopt the mindset that these are to be equal, Jesus made a sharp and emphatic distinction between the two.
आता ह्या पार्श्वभूमीमधून आपण शिकलो की त्यांच्या मनामध्ये ह्या दोन्ही महत्त्वाच्या आणि अधिकार युक्त आहे, पण येशू इथं भेद करत आहे की तुम्ही म्हणता आणि देव म्हणतो.
To put it another way, scripture and tradition are as different as God and men are.
आणि जसं देव आणि मनुष्य वेगळे वेगळे आहेत तसंच येशू इकडे शास्त्र आणि परंपरा एवढ्या वेगळ्या आहेत.
And they both need to be treated proportionately.
आणि दोघांना मग त्या प्रकारे आपल्याला पाहायचं आहे.
And it's interesting that when you study the word tradition in scripture, the noun tradition that appears here.
आणि मग हा जो शब्द आहे रूढी किंवा परंपरा
शास्त्रामध्ये. The noun tradition appears 13 times in the New Testament, 10 of them are negative.
आणि 13 वेळेस रूढी परंपरा नव्या करारामध्ये आलेला हा शब्द आणि 13 वेळेस जो आहे तो नकारात्मक रीतीने वापरलाय.
The only three positive occurrences of the word tradition
आणि तीन जे आहे सकारात्मक उद्गार जे आहेत नव्या करारमध्ये
1 Corinthians 11:2 and then twice in 2 Thessalonians
आणि पहिले करिंथ 11:2 आणि दुसरे थेसलोनियनच्या पुस्तकामध्ये सकारात्मक ते देवाच्या वचनाबाबत ते बोललेलं आहे.
In other words, God's way of fixing tradition is to put it in scripture.
आणि देव जो आहे जर का परंपरा रूढी आणणार आहे तर तो शास्त्रामध्ये तो आणतो.
And he's done that once and for all in the books that we have in our Bible.
देवाला जर का आपल्याला कोणती रूढी परंपरा द्यायची ती शास्त्रामध्ये तो घालल आणि एका आणि सर्व काळासाठी त्याने घातलेली आहे.
Nothing can compete with that.
म्हणून देवाच्या वचनासं ती कोणतीही तुलना करू शकत नाही.
As I mentioned, there are many people today who claim to have additional revelation.
आणि बरेचसे लोक आहेत आज म्हणतात की नाही आम्हाला नवं प्रगटीकरण
to be received on the same level of scripture.
ते म्हणतात नवं प्रगटीकरण आम्हाला मिळालेलं आहे मिळत आहे आजही जे त्या शास्त्राच्या संगती आम्हाला तोलून धरायचे.
Which invariably means it needs to be treated as more important than scripture.
आणि मग सत्य शेवटी त्यांच्या मनात काय आहे की नाही शास्त्रापेक्षा जास्त आता हे नवं प्रगटीकरण आम्हाला ज्ञान द्यायचं आहे त्याला.
Brothers and sisters, this is not a position that is faithful to Jesus.
आणि येशू सांगते विश्वासू राहायचं जर का आपल्याला आहे तर तशा प्रकारचं स्वीकारणं नवं ते चांगलं नाही.
Jesus has given us his once for all revelation in the word of God itself.
आणि येशूने त्याचं स्वप्रगटीकरण आपल्याला शास्त्रात एका काळासाठी सर्व काळासाठी दिलेलं आहे.
And there are severe warnings, and I was going to mention these later, but let me mention them right now. There are severe warnings against adding to or taking away from the word of God.
आणि शास्त्रामध्ये असे फार गांभीर्याचे इशारे आहेत की जे लोक ह्याच्यामध्ये भर घालतात किंवा काढतात.
And the last of these comes at the end of the book of Revelation.
आणि मग ह्या गंभीर इशारे त्याचा सगळ्यात शेवटचा इशारा जो आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकात येतो.
And the warnings there not only apply to the book of Revelation itself.
फक्त प्रगटीकरणाच्या पुस्तका संबंधित ते इशारे नाही.
But Revelation by virtue of its canonical position is the last of the books of the New Testament.
आणि योहानाला माहिती आहे की तो शेवटचा प्रेषित आहे आणि हे शेवटचं पुस्तक.
Warning that applies to all of scripture.
तर अगोदर आलेले सर्वचे देवाचं शास्त्रात प्रगटीकरण आहे त्याला ते लागू होतं.
Add to the word of God.
या शास्त्राला तुम्ही भर स्वतःची घालू नका.
Because the source is fundamentally different.
कारण हा ह्याचा जे स्रोत आहे ते देवापासून आहे.
The only tradition that scripture recognizes is scripture itself.
आणि जे शास्त्र कोणत्या रूढी परंपरेला मान देतं की जे शास्त्रातूनच आलेलं आहे.
So number one, the source of scripture.
आणि इथं आपण पाहिलं पहिला मुद्दा की शास्त्राचं स्रोत काय आहे.
And what this means is that scripture is divine, tradition is human.
आणि हे इथं साफ साफ येशू शिकवतोय आपल्याला की शास्त्र जे आहे ते देवापासून आहे तर मानवी रूढी परंपरा मनुष्यापासून आहे.
Number two, the sufficiency of scripture.
मग दुसरं गोष्ट आपण पाहूया शास्त्राचं गुणवैशिष्ट्य की शास्त्र पुरेसं आहे.
And which is our theme for our considerations today. Scripture is sufficient.
Shastra puresa hai.
To put it in this way, scripture stands on its own without the addition of any binding traditions.
Ani shastra ektat swatacha adhikaravar thamta tyala dusrya konacha paramparecha adhikar lagat nahi.
So if in the first principle scripture is divine while tradition is human,
ani pahila tatva kay hota shastra daivi ahe ani parampara manvi ahe.
Scripture is obligatory or authoritative.
आणि इथं शास्त्र अधिकारयुक्त आहे.
ट्रेडिशन इज ऑप्शनल.
आणि जे परंपरा ज्या आहेत त्या आपण आपल्याला तिकडे मुभा दिलेली आहे.
ओनली द स्क्रिप्चर इज बाइंडिंग.
पण शास्त्र जे आहे तिथं आपल्याला मग मुभा नाहीये ते देवाचं वचन असल्यामुळे आपल्याला आज्ञा त्याची
गेली. What's interesting is that in this discussion of Mark 7, Jesus doesn't reject tradition out of hand.
आणि असं एक इथं गोष्ट आहे की येशू जो आहे ते असं पूर्णपणे धिक्कारत नाही परंपरा.
What he does is he puts it in its proper place.
तो काय करतो रूढी परंपरा त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवतो.
Tradition is optional.
आणि जे रूढी परंपरा आहे त्याला मुभा आहे आपल्याला पाळावी किंवा नाही.
See this because the charge that comes to Jesus is your disciples aren't obeying our traditions.
आणि ते आरोप काय होता की तुझे शिष्य हे पाळत नाही.
And it's interesting that Jesus never defends or condemns his disciples for not following the traditions of the Father.
अजून एक निरीक्षण असं आहे की येशू त्यांच्या शिष्यांची कान उघडणी पण करत नाही किंवा त्यांना वावा शाबासकी पण
देत नाही.
आणि या पूर्ण वचनांमध्ये नंतर शिष्यांबद्दल तो बोलतच नाही काही.
If I can paraphrase Jesus's response,
तर येशूचा प्रतिसाद आपण जर का असा पाहिलं तर
who cares.
तर असा येशूचा प्रतिसाद आहे त्याच्या शिष्यांबाबत कोणाला काळजी आहे.
बिग डील. हु केअर्स.
बिग डील.
इट मेक्स You can translate it any way you want. It doesn't matter. It doesn't matter whether they're following or not following the tradition. What matters is when you make what is optional obligatory.
ते पाळत आहेत किंवा नाही तुमच्या रुडून परत त्यात काय असं येशूचा प्रतिसाद आहे आणि तो म्हणत आहे की जे ज्याच्यामध्ये मुभा आहे पाळावे की नाही त्या तुम्ही कंपल्सरी त्या शिष्यांना सांगत आहे पाळणं.
They were teaching his doctrines the precepts of men.
आणि जे मनुष्याचे जे शिक्षण आहे ते जणू काही दैवी सिद्धांतासारखं ते शिकवत आहे.
Now what Jesus is doing here is he said this is why the implications of what Jesus is saying here are huge.
आणि इथं लागू करणं फार मोठे मोठे आहे येशू काय बोलतो.
And I wish I had about 5 more hours to be able to unpack this.
माझ्याकडे 5 तास असते तर खूप सुंदर झालं असतं.
But don't worry, I'll only take 3.
पण मी 3 तास घेतो फक्त.
But Jesus here is setting the stage for what Paul will later develop on matters of Christian liberty.
आणि येशू इकडे आता पाया रचत आहे आणि नंतर पाऊल जो आहे आपल्याला जी मोकळीक दिलेली आहे ख्रिस्ती विश्वासात जीवनात त्याबद्दल पाऊल मग त्याच्यावर रचणार आहे.
आणि ओके हॅव यू टर्न ओव्हर टू रोमन्स 14
आणि रोम 14 कडे आपण वळूया.
And like I say, we could spend a lot of time here because Paul gives a chapter and a half on this discussion.
आणि पाऊल जो आहे जवळजवळ दीड अध्याय तो इकडे व्यतीत करत आहे. रोम 14.
Notice when Paul is talking about receiving those who differ, but not to judge with doubtful opinions in verse 1 of Romans 14.
जे आपल्या मताच्या वेगळे मत जे आहेत त्यांना तुम्ही स्वीकारा असं पाऊल इथं शिकवत आहे.
Notice he uses two illustrations, and I want you to look at this carefully with me.
And दोन उदाहरण तो देतो चौदा अध्याय.
He uses two illustrations that divided the early church.
आणि दोन उदाहरण जे अगोदरची जी मंडळी आहे
the early church.
जे अगोदरच्या मंडळीमध्ये बरेचसे समस्या घेऊन येणारे दोन उदाहरण तो पुढे करतो.
For example, what's the issue in verse 2?
दुसऱ्या वचनात काय मुद्दा आहे बरं?
Of Romans 14.
एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालते परंतु दुर्बळ शाक भाजीच खातो.
One person believes he may eat anything.
आणि एक व्यक्ती विश्वास ठेवतो की तो काही खाईल.
While the weak person eats only vegetables.
पण दुर्बळ जो आहे तो शाक भाजीच खातो. Interesting words like
okay.
Plain vegetables.
Okay. I'll ask you about that one. We could call this diets.
आणि तो डायट म्हणू शकतो आपण. पथ्यपाळणं.
Diets is what I do this because I keep it alliterated. So diets is what you eat.
पथ्य आपण पाळतो.
Okay? And you know, we have this a lot in America. We have people every once in a while coming up with a Christian diet.
वारंवार काही काही लोक ख्रिस्ती पथ्य घेऊन येतात.
Can I give you a clue? There is no such thing as a Christian diet.
आणि असं कुठंच नाहीये बायबल मध्ये ख्रिस्ती पथ्य हे खाच म्हणून.
But there are some people even today who say you are more spiritual if you eat certain things than if you don't eat certain other things.
आणि आजही लोक म्हणतात काही गोष्टी खाल्ल्याने तुम्ही अधिक देवाला मान्य व्हाल आणि आत्मिक व्हाल.
And unfortunately people like this confuse sanctification with constipation.
आणि असे जे लोक आहेत पवित्रीकरण आणि पचन बद्ध कोष्ट ह्याच्यामध्ये गोंधळ करतात.
They're not the same thing.
आणि ते दोघं एक नाहीयेत या गोष्टी.
Okay, but this was an issue that divided the early church. Now go down to verse 5, you see the second one.
आणि मग पाचव्या वचनामध्ये दुसरा मुद्दा जो आहे त्यामध्ये गोंधळ झाला होता अगोदरच्या मंडळीमध्ये. कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी.
So you just read verse 5, right? Yeah. So verse 5 says one man, one person esteems one day as better than another while another esteems every day alike.
आणि एक व्यक्ती एक दिवसाला वेगळा असं मान आणि स्थान देतो. दुसरा व्यक्ती सगळे दिवस सारखे पाळतो.
Now in the early church you had Jews and Gentiles.
आणि अगोदरच्या मंडळीमध्ये
यहुदी
आणि परराष्ट्रीय एकत्र आता अगोदरच्या मंडळीमध्ये होते.
And breaking down the middle wall of partition not only that existed between man and God but between man and man.
आणि मग ख्रिस्ताच्या वधस्तंभाने आपली आणि देवाची आडभिंत ती तोडलेली आहे. पण एकमेकांमधली पण रूढी परंपराची आडभिंत जी आहे ती तोडलेली
आहे. The gospel is that Jesus took these very ethnically racially different groups and wove them together into one body.
आणि स्वार्थाचे सौंदर्य हे आहे की अशा प्रकारचे वेगळे वेगळे विधी पाळणारे लोक जे आहेत त्यांना येशूने त्याच्या सुवार्थेद्वारे एक केलं.
But there's some challenges that come with that.
पण काही आव्हानं त्यामुळे निघाले.
Because when you have people with different backgrounds coming together in one body, they bring with them different tendencies, different vulnerabilities.
आणि अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग त्यांच्या ज्या आवडी निवडी आहेत त्या पण ते घेऊन येतात.
For example, who in the early church would have been saying you should not eat meat?
आणि अगोदरच्या मंडळीमध्ये कोण जे लोक होते ते म्हणायचे की नाही तुम्ही मांस खाऊ नका.
I think a little bit before you answer this one. Would have been Jew or Gentile? Possibly the Jews with pork and those kind of things, but more likely in this case
stocks. Non-veg that you can't buy from the market.
Gentiles.
अगोदरच्या मंडळीमध्ये मांस खाऊ नका आपल्याला वाटतं यहुदी लोक म्हणत असतील. पण जे परराष्ट्रीय लोक होते ते मूर्ती पूजेच्या पार्श्वभूमीतून आलेले होते ख्रिस्तामध्ये आणि तिकडं त्यांच्या ज्या बाजारामध्ये मूर्तींना वाहिलेलं असायचं ते मांस.
Remember the whole debate in 1 Corinthians 8 through 10 about whether you should eat meat offered to idols, yes or no. Paul's having to confront that issue in an epistle that was written not too long before Romans.
आणि मग रोम करासपत्र ह्याच्या अगोदर पहिले करीन 8-10
मध्ये. I'm convinced, although it could be a reference to some of the meat laws in the Old Testament for the Jews, I think it's more likely, given the makeup of the Roman church, a Gentile scruple.
आणि कदाचित जास्त मला वाटतं की यहुदी लोकांपेक्षा जास्त जे परराष्ट्रीय लोक आहेत त्यांच्या मध्ये हा प्रश्न उद्भवला असेल मांस खायचं का नाही मग बाजार.
Who would be more inclined to have special days of worship?
आणि मग विशिष्ट दिवस आराधनेचे ते कुणाकडे जास्त असतील यहुदी लोकांकडं किंवा
परराष्ट्र
यहुदी लोकांचा हा प्रश्न असतो.
Now what happens if one group excommunicates the other group?
आणि मग एका गटाने दुसऱ्यांना बाहेर काढलं तर काय होणार?
You don't have a church left.
आणि मग तिकडे मंडळी उरणारच नाही.
So what does Paul say about how we should react to each other in these areas?
पाऊल इथं कसं आपल्याला शिकवत आहे की आपला प्रतिसाद कसा असावा एकमेकात?
Positively, we've already seen it in verse 1 of Romans 14.
रोमन्स
14
आणि पहिल्या वचनामध्ये तो प्रतिसाद आहे. जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा.
वी वेलकम हिम.
त्याला आपण जवळ करतो.
King James has the word accept. That's too weak of a word. You accept something that's forced on you.
आणि इंग्लिश मध्ये accept शब्द आहे पण इथं आपला जवळ करा असा शब्द आहे.
The idea of welcome means I embrace a brother or a sister with whom I differ.
असं ते अर्थ आहे की तुम्ही स्वीकारा किंवा त्याचं आगत स्वागत करा.
And maybe I just need to point out at this point, Paul is not talking about doctrinal issues in this chapter.
आणि या अध्यायामध्ये सिद्धांतिक गोष्टींबद्दल पाऊल बोलत नाही.
He is talking about matters concerning which the scripture has not spoken.
आणि मग अशा बाबतीबद्दल पाऊल बोलत आहे शिकवत आहे की तिथं शास्त्राने अगोदर त्याच्या अगोदर काही असं करू नका किंवा करा असं स्पष्ट दिलेलं नाही.
But we welcome people who differ in these matters.
आणि जे लोक त्यांचं दुमत आणि दुसरं मत आहे
that's a positive statement. You see it again in chapter 15 and verse 7.
सकारात्मक इकडे वाक्य की त्यांना तुम्ही जवळ करा स्वागत करा.
And this positive command to welcome is the bookends of the entire section here in Romans.
आणि मग हे सुरुवात आहे ह्या पूर्ण शास्त्र भागाची याच्या नंतर जे पाऊल लिहिणार आहे.
But negatively,
पण नकारात्मक रीतीने
there's a command that appears 4 times in Romans 14.
इथं 14व्या अध्यायामध्ये 4 वेळेस एक नकारात्मक आज्ञा येते.
Verse 3, verse 4, verse 10 and verse 13.
3, 4, 10 आणि 13 मध्ये ते आज्ञा येते.
And negatively, the command is don't judge. So positively, we receive. Negatively, we judge not.
आणि नकारात्मक रीतीने त्यांच्यावर आपण न्याय ठोठवत नाही.
Now flip over to Colossians 2, if you would.
कलसे 2 मध्ये आता तुम्ही या.
Colossians chapter 2 and verse 16.
कलसे 2 आणि 16.
Paul writes this a little bit later.
कलसे 2 16 नंतर रोम करासच्या नंतर पाऊल इथे लिहित आहे.
Now I want you to look at, I'm going to read this verse, I'll read it first and our beats will translate it for us.
Okay.
Or read it. And as we are reading it, I want you to see something similar and something different from the verses we just looked at in Romans 14.
हे कलसे 2 16 वाचत असताना काही सारख्या गोष्टी आहेत रोम 14 पासून आणि वेगळ्या पण गोष्टी आहेत.
Look at verse 16. Therefore let no one pass judgment on you and questions of food and drink, or with regard to a festival, or a new moon, or a Sabbath.
असे झाले तर माझे फिलिपियन्स तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण अमावस्या किंवा शाब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका.
You see something similar between the two passages.
आणि काहीतरी सारखी गोष्ट काय आहे दोन्ही शास्त्र भागामध्ये.
Okay, hold the thought on judgment for a minute. That is similar but not exactly similar. Yeah, you see the same thing with diets and days?
आणि 14 अध्याय संपती इकडे पण खाण्याबद्दल आहे आणि दिवसांबद्दल.
The areas of discussion are the same in Colossians 2:16 that we saw in Romans 14.
चर्चेचा मुद्दा सारखाच आहे दिवस आणि खाण्यांबाबत.
Now somebody picked up on judgment is also part of the same in both passages. But I want you to look closely at Colossians 2:16 because the stress on judgment is slightly different than what we saw in Romans 14.
आणि मग इकडे जो निर्णय करू नका असं लिहिलंय दोघांमध्ये थोडस वेगळ्या रीतीने निर्णय करू नका.
What's the difference?
काय फरक?
Others are passing judgment on you. In the previous passage, you were judging someone else.
Yes.
Now you're being judged.
Yes, exactly. And Romans 14, the command was, you do not judge.
आणि रोम 14 मध्ये आज्ञा होती की तुम्ही अशा अशक्त लोकांवर न्याय निवाडा करू नका.
In these areas we are not to judge one another.
आणि अशा बाबतीमध्ये आपण एकमेकांचा न्याय निवाडा करू नये.
But the same two areas we are not to allow others to judge us.
आणि मग त्याच्या उलट रीतीने पाहिलं तर दुसरे
judgment is the theme that pulls the two verses together, but the verb tense is different, or the object who's being judged is different.
थोडं व्याकरण वेगळं आहे. रोम 14 मध्ये आपण इतरांवर न्याय करून कमी लेखू नका, पण इथं खोटे शिक्षक जेव्हा ह्या गोष्टींचा उपयोग करतात आणि आपला न्याय करून घेऊ पाहतात तेव्हा त्यांना तुमचा न्याय करू देऊ नका.
Now I only have time, I'm already running out of time here, so but I have to bring this to its punchline.
आणि मला चांगलं शेवट करायचे आहे या गोष्टीची. हे जे संदर्भ आहेत ते मी लिहिले.
4:2, Paul is warning against doctrines of demons, false teachers, seducing spirits.
4:2 मध्ये पाऊल जे आहे भूतांचे सिद्धांत जे भुलवणारे आत्मे आहेत त्याबद्दल तो लिहित आहे.
And the false teachers in 1 Timothy 4 are, among other things, commanding to abstain from food.
आणि मग जे खोटे शिक्षक होते ह्या संदर्भामध्ये ते देखील हे खाऊ नका ते खाऊ नका त्याबद्दल आज्ञा देत होते लोकांना.
इन गलातियांस
गलतीमध्ये
व्हिच बिगिन्स विथ पॉल्स मार्वल दैट पीपल आर सो सून रिमूव्ह फ्रॉम हिम हू कॉल्ड यू इनटू द ग्रेस ऑफ क्राइस्ट अनटू अनदर गॉस्पेल.
आणि गलतीमध्ये असा मुद्दा आहे की
व्हिच इज नॉट अनदर गॉस्पेल
ज्या सुवार्तेद्वारे देवाने
तुम्हाला who might even call himself Moroni.
ज्या सुवार्तेद्वारे देवाने तुम्हाला जवळ घेतलं.
That would be an application of what Paul's saying in Galatians 1. Even though an angel from heaven preached to you another gospel other than what we preach, let him go to hell. That's what the word accursed means. Paul is very adamant about what happens when people tamper with the gospel of Jesus Christ.
इथं ज्या सुवार्तेद्वारे देवाने आपल्याला पाचारण केलेलं आहे ते लवकर ते लोक लवकर सोडून चाललेले होते अन्य
सुवार्तेकडे.
आणि पाऊल इथं गलती लोकांना बोलत आहे. आणि तो मग गलती लोकांवर ज्ञानिवाडा म्हणजे त्यांचं फार दाटून तो सांगत आहे की तुम्ही सण वार आता पाळायला लागले आणि हे खाऊ नका ते खाऊ नका करायला लागले.
What? Wait, you mean Paul is condemning people for doing? Isn't Paul judging them?
आता पाऊल म्हणतो न्याय निवाडा करू नका 14 मध्ये. आणि इथं आता तो त्यांचा न्याय निवाडा करतोय म्हणतोय की तुम्ही एवढ्या लवकर.
In other words, what's the difference between this and this?
मग फरक काय आहे इकडचा न्याय निवाडा करू नका आणि इकडे करा म्हणून.
This
gospel is at stake.
What happens is the people made a matter of liberty, a matter of judgment.
And ikda jim
mokri principle. When what is optional is made mandatory, false teaching is the result.
Ani jitha mokrik dileli devani khau shakta kiwa nahi tumcha swamat ahe titha jeva lok nahi zabardasti karta teva suarte madhe khoti suarta yay lagti ani anya shikshan yay lagta.
Another gospel is the result.
Dusri suarta nirman hoti man karmachi.
Because tradition is optional.
कारण वैयक्तिक मत रूढी परंपरा ज्या आहेत त्याला मुभा आहे.
When you eat or don't eat, optional.
खाऊ किंवा नका.
Paul's like, who cares?
पाऊल म्हणतोय त्यात काय.
The one who eats to the Lord. The one who doesn't eat, eats to the Lord. Doesn't eat to the Lord.
जो खातो तो देवाच्या गौरवासाठी.
Observes it to the Lord. The one who doesn't observe the day, observes it to the Lord. Whose own mastery stands or falls, who cares?
जो दिवस पाळतो तो देवाच्या गौरवासाठी, जो नाही पाळत तो देवाच्या गौरवासाठी, त्यात काय.
The Greek word for that is hukarizo.
आणि मूळ भाषेमध्ये हुकरिजो हा शब्द आहे.
But that's the thing, when what is optional is made mandatory, the result is false teaching. Jesus wouldn't have a quarrel with the Pharisees and all their cleansing traditions and all their Sabbath traditions if they were viewed as optional.
जर का परुषी लोक ह्यामध्ये मुभा आहे आमच्या रूढी परंपरामध्ये पाळो किंवा न पाळो जर का तसं असतं तर येशू कधीच त्यांचा विरोध केला नसता.
But the very reason why this whole controversy came up in the first place is because the Pharisees were condemning Jesus' disciples for disobeying the tradition of the elders.
आणि मग का संघर्षाने इथं समस्या निर्माण झाली की हे परुषी जे आहेत ते कमी लेखत होते त्या शिष्यांना आणि त्यांच्यावर दमदाटी करून ते म्हणत होते की तुम्ही का पाळत नाही म्हणजे तुम्ही पाळायलाच पाहिजे.
But where you have a tradition that is optional, there is no obedience or disobedience.
आणि जेव्हा एक अशी रूढी परंपरा जी आहे त्याच्यामध्ये मोकळीक दिलेली आहे लोकांना तर मग आज्ञा पाळा आणि न पाळा ह्याचा प्रश्न येत नाही.
And that's precisely the rub.
आणि इथंच हा प्रश्न चालू होतो.
Now where this came up in church history.
आणि मग मंडळीच्या इतिहासामध्ये कुठे आलं.
With the Reformation. And again, I can only spend a few minutes here.
जेव्हा क्रांती झाली तेव्हा हे झालं.
But this was the key issue between the reformers and the Roman Catholic Church.
आणि म्हणजे प्रोटेस्टंट.
As I mentioned earlier, it was sola scriptura.
क्रांतिकार होते आणि कॅथलिक लोकांमध्ये हाच एक फार मोठा मुद्दा होता की केवळ शास्त्रच पुरेसं आहे किंवा शास्त्राने परंपरा पण हवेत आपल्याला.
The Roman Catholic Church in 1545
आणि 1545 या सालामध्ये
convened the Council of Trent.
मग कॅथलिक चर्चने एक काउन्सिल ऑफ ट्रेंट म्हणून.
The Council of Trent was the Roman Catholic answer to the Protestant Reformation.
आणि मग त्यांनी काय केलं ती काउन्सिल भरवून की हे जे प्रोटेस्टंट क्रांतिकारी आहेत मार्टिन लुथर वगैरे त्यांच्या ज्या शिक्षण आहे त्याला आता आपण उलट शिक्षण द्यावं.
And this was what the Roman Catholic Church's position on Scripture, as expressed in the fourth session of the Council of Trent, was.
आणि मग त्यांच्या चौथ्या बैठकीमध्ये त्यांनी असं एक विधान काढलं.
Scripture and tradition.
शास्त्र आणि परंपरा.
Are to be received by the church as of equal authority.
ते मंडळींनी समान अधिकाराने स्वीकारावे.
Now keep in mind, first of all, shouldn't that sound a little bit like what we just saw with the Pharisees, the whole tradition that Jesus confronted, the equal authority bit? Now you have a church that claims to be built on the teachings of Christ. making the same claim that Jesus himself repudiated 1500 years earlier. Scripture and tradition are to be received as equal authority.
मग हे कॅथोलिक लोक म्हणतात ना आम्ही पण येशूवर बांधलेली मंडळी पण येशूनेच ह्याच्यामध्ये फरक काढला परंपरेमध्ये आणि शास्त्रामध्ये आणि हे लोक आता येशूचा जो लढा आहे त्याच्या विरुद्ध आता परंपरा ज्या आहेत त्या पण अधिकारयुक्त आहे म्हणत
आणि
मग आपण तिसऱ्या मुद्द्याकडे ह्याच्यातून पुढे चाललो
आहोत included things that okay who cares big deal
ani mag ya catholic mandali cha ja parampara hotya tyamade pan asha goshti ja hotya mhanje can you give an example relics
saints days
ani mag santanche divas ya sagya parampara pan tya adhikaryukta
manayche the anniversary of the martyrdom of the saints
ani mag je sant gana hun
gele an example okay you want to observe it, fine, not. But the big issue were the traditions the Roman Catholic Church had that actually contradicted the scripture.
आणि मग असे संतांचे दिवस वगैरे ते भाग पाडायचे पण मोठे अजून त्याच्यामध्ये बाबी होते की जेव्हा त्यांचे जे परंपरा आहे शास्त्राच्या विरोधात उभं राहायचे.
Things like the exaltation of Mary.
आणि मग मरियेला त्यांनी स्थान दिलेले ख्रिस्ताबरोबर.
Things like transubstantiation.
आणि ते म्हणायचे की तो प्रभूचा मेज आहे तिथं प्रभूचं खरं शरीर आणि त्याचं रक्त त्याच्यामध्ये ते रूपांतर होते.
And the relics, yes, as objects of worship, relics, certainly, and a number of other things.
We can
add a whole list of these.
कबरा आहेत संतगणांच्या तिकडे जाऊन आपण अजून देवासमोर मान्यता प्राप्त करून घेतो.
So the Roman Catholic Church that said, as part of the Council of Trent, anyone who says that the Bible and the Bible alone is to be received as authority, let him be anathema.
आणि हेच जे आहेत लोक म्हटले की जे फक्त शास्त्रच आमचा अधिकार आहे म्हणणारे त्यांना मग ते शापित असो असं ते म्हटले.
And the Roman Catholic Church has never repudiated the Council of Trent.
आणि मग आजवर त्यांनी ते माघार घेतले नाही त्या विधानाचा.
But this is precisely the issue that Jesus confronts in this passage.
आणि इथे येशू हाच मुद्दा त्याच्या विरोधात उभा उठून राहिलेला.
So there's a third principle and this I have to end because our time is gone.
तिसरं तत्व आहे आणि तिथं आपल्याला समाप्त करावं लागणार.
Give me 3 minutes on this one.
3 मिनिटं मला द्या.
Number 1, the source of scripture.
Shastraacha srot devapasun
aahe.
Dev ani manushyanchi
sufficiency of scripture, which is our
shastra puresa aahe.
Obligatory versus optional.
Ani jithe mokrik aahe ani jithe
the third principle would be this, the supremacy of scripture.
Mokrik nahi. Ani tisra tatva aahe shastraachi atishreshthata.
And that is the idea that the scripture is the supreme authority by which all traditions must be judged.
आणि इथं काय आपल्याला पाहायचं आहे तर शास्त्रच अतिश्रेष्ठ आहे आणि शास्त्राद्वारेच बाकीच्या गोष्टींचा न्याय निवाडा केला पाहिजे.
Therefore while scripture is supreme
आणि जर का शास्त्र अतिश्रेष्ठ आहे मग रूढी परंपरा शास्त्राच्या खाली येतं.
Now we need to put this principle and the second one side by side.
आणि मग हे तत्व आणि दुसरं जे तत्व शिकलो आपण पुरेसं आहे ते एकमेकांच्या शेजारी शेजारी पाहायला पाहिजे.
The second principle simply said tradition is acceptable if it is optional.
आणि दुसरं तत्व म्हणतंय की रूढी परंपरा चालू द्या जर का त्याच्यामध्ये मोकळीक दिली गेलेली आहे लोकांना.
The third principle indicates that where tradition contradicts scripture it must be flat out rejected.
आणि मग तिसरं तत्व असं म्हणतंय की जेव्हा ह्या रूढी परंपरा शास्त्राच्या विरोधात जातात तेव्हा आपण शास्त्र अति अधिकारयुक्त असल्यामुळं ते पाळाव्या नाहीत परंपरा.
But notice the difference in the attitude between the Pharisees concerning human traditions and their attitude concerning the word of God.
पण इथं पुरुषांची जी मनोधारणा आणि मनस्थिती बघा.
The back side of your notes you see this tradition in one column and scripture in the other column.
आणि मग तुमच्या नोट्स मध्ये एका ठिकाणी रूढी परंपरा आहे आणि तिकडे शास्त्र आहे.
Notice they observe traditions.
आणि इथं ऑब्झर्व इंग्लिश मध्ये म्हणजे ते पाळतात.
They teach traditions verse 7.
ते इतरांना शिकवतात.
They hold to tradition verse 8 while they neglect scripture.
आणि ते हे धरून ठेवतात आणि शास्त्र जे आहे
they keep tradition
आणि मग ते धरून ठेवतात शास्त्र.
While they set aside the scripture, verse 9, actually that word invalidate and number 5, that should be one column over.
आणि मग शास्त्र
they invalidate the word of God.
आणि मग शास्त्र ते पाळत नाही.
In other words,
शास्त्र निरुपयोग उपयोगी बनवून टाकतात.
They have a decidedly positive attitude toward tradition.
आणि मग ह्याहून आपण काय शिकतो? सकारात्मक त्यांचं जास्त त्यांच्या
परंपरेकडे
आणि नकारात्मक त्यांची मनस्थिती शास्त्राकडे आहे.
When the correct position is precisely the opposite.
पण त्या उलट अगदी उलट खऱ्या रीतीने येशूची बघण्याचा दृष्टिकोन होता.
Now the illustration that Jesus gives here is a korban.
आणि मग इथे एक येशू उदाहरण देतो त्यांच्या खोटेपणाचं.
And I really don't have time to go through korban.
Korban हा शब्द किंवा
you can study some background on this one to look at the
तुम्ही त्याचा अजून अभ्यास करू शकता. korban काय
this is a classic case even in Jesus' own day where a human tradition contradicted the command to honor your father and your mother.
आणि एक उदाहरण आहे त्या दिवसांमधलं
जेव्हा rabbis were willing to set aside what the law itself said to uphold korban.
आणि जे नियमशास्त्र म्हणते आईवडिलांची काळजी घ्या पण हे जे म्हणतायत की जर का तुम्ही कोरबान केलं देवाच्या मंदिरात तर तुम्हाला काळजी घेण्याची तिकडे जरूरत नाही.
So the implication with the source of scripture is we need to recognize scripture alone is divine.
आणि शास्त्रच दैवी आहे केवळ.
As far as the sufficiency of scripture we need to recognize that scripture is obligatory, tradition that doesn't contradict scripture is optional.
आणि मग दुसरं म्हणजे शास्त्र पुरेसं आहे आणि ज्या ज्या रूढी परंपरा ज्या आहेत शास्त्राच्या विरोधात उभं उठतात मग त्या आपण पाळल्या नाही पाहिजे.
The supremacy of scripture means that anything that contradicts it, no matter how persuasive, no matter how pervasive, must be emphatically rejected.
आणि मग तिसरा मुद्दा असा आहे की शास्त्र अतिश्रेष्ठ असल्यामुळं ज्या कोणत्या गोष्टी शास्त्राच्या विरोधात आपल्या रूढी परंपरा येतात त्या कधीच आपण त्याला सहमत होता कामा नये.
This is the mark of a true Christian.
आणि हे खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचं चिन्ह आहे.
Will you submit to the Bible and the Bible alone?
आणि केवळ पवित्र शास्त्राच्या अधिकाराखाली तुम्ही येऊ इच्छिता का?
And the real test of this comes up whenever your thinking or your actions contradicts scripture.
आणि जेव्हा याची खरी परीक्षा किंवा ओळख कधी होते तेव्हा आपण आपल्या कृतीद्वारे आपल्या विचाराद्वारे शास्त्राच्या वेगळं वेगळं वागायला
लागतो.
आणि मग तेव्हा होत असताना तुम्ही परत येणार का किंवा आपलाच मार्ग धरणार?
Dear Jesus, when that happens,
हे येशू जेव्हा ते होत
pray that our sin and our wrong thinking will be the one that gives.
आणि आम्ही प्रार्थना करतो आमची चुकीचे विचार आणि आमचा पापी स्वभाव तो आम्ही काढून टाकावा असं तू कर.
Would you help us to live out in our lives the absolute godness of your word?
आणि आमच्या जीवनामध्ये तुझ्या वचनाची दैवीता देवबाप्पा आमच्या जीवनात दिसू दे.
The sufficiency of your word.
आणि तुझ्या वचनाची परिपूर्णता आमच्या जीवनामध्ये असू दे.
And the unquestioned, unparalleled supremacy of your word.
आणि देवबाप्पा तुझं जे वचन अतिश्रेष्ठ आहे अतुलनीय आहे ते आमच्या जीवनातून दिसू दे आमच्या प्रतिसादात.
In Jesus' name.
येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन.